सत्रहवा अध्याय श्लोक क्रमांक 15। अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते। तरी लोहाचे आंगतुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिसे तेने तैसे न दुखविता सेजे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलना जिये। पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगेची जिये तैसे एका बोलिले होये सर्वाही हित। जोडे अमृताची सुरसरी तई प्राणाते अमर करी स्नाने पाप ताप निवारी गोडी ही दे तैसा अविवेकू ही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुचि न विटे पियुषी जैसी। जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तने निगमू का नाम ऋग्वेदादि तिन्ही प्रतिष्ठजती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एखादे नाव तेच शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे। आता तपजे मानसिक तेही सांगो ऐक म्हणे लोकनाथ नायक नायकू तो।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि तीन आठवड्यानंतर आपण इथं एकत्र येतो आहोत अनंत चतुर्दशीच्या रविवारी। अनंत चतुर्दशी आल्यामुळं आपलं ध्यानाचं केंद्र झालं नाही। मागच्या रविवारी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये स्वामीजींचा जयंती उत्सव आपण साजरा केला, त्यामुळं तोही रविवार गेला। असे दोन आठवडे गेले की प्रवचनाला खंड तीन आठवडे, तिसऱ्या आठवड्यात आपण इथं एकत्र येतो आहोत। सोहम ध्यान साधने विषयी सांगोपांग माहिती झाल्यानंतर, त्यावरची प्रवचन झाल्यानंतर गेले कित्येक रविवार आपण अनुषंगिक पद्धतीने सोहम ध्यान अशी साधना करतो आहोत, त्याबद्दल माहिती घेतो आहोत. परत एकदा अनुषंगिक पद्धतीने सोहम ध्यान रविवार नंतर रविवार, त्यानंतर पुढचा रविवार. चांदोबाची गोष्ट आठवते, राजाने आपला हट्ट सोडला नाही. वेताळाला खांद्यावर घेऊन इत्यादी इत्यादी. तरी देखील या सर्व प्रवचनांचा हेतू आणि मुळात इथल्या निरूपणांचा हेतू हा साधना समजून घेणं, आपल्या जीवनामध्ये त्या उतरवणं, आपल्या जीवनामध्ये बदल करणं असा आहे. अधिक ऐकणं, बहुश्रुत होणं हा आपला फारसा हेतू नाही. आज जे पत्र स्वरूपानंदांनी लिहिलेलं स्वरूप पत्र मंजुषेमध्ये ते 64 क्रमांकाचं पत्र आहे, ते पत्र मी प्रथम वाचतो. साधनी असावे तत्पर, संकटी न संडावा धीर, सोहम स्मरणे वारंवार निजांतर चोखाळावे. नाना वृत्तींचे स्फुरण अंतरी होतसे कोठून, साक्षित्वे पहावे आपुले आपण, अति अलिप्तपणा ठेवोनिया. सर्वेंद्रियासह वर्तमान मन बुद्धी आणि अहमपण, आत्मारामी समर्पून निज निवांतपण उपभोगावे. चालता बोलता हिंडता फिरता, लिहिता वाचिता खाता जेविता, नाना सुख दुःख भोग भोगिता, निजात्म सत्ता आठवावी. होता सोहम भजनी तन्मय, एकवटोनी ज्ञाता ज्ञेय, येई आत्मसुखाचा प्रत्यय, अतींद्रिय स्वभावेचे नादश्रवण प्रकाश दर्शन, तेथे श्रोता द्रष्टा कोण, तो आत्माची मी हे ओळखून तदनुसंधान राखावे. सदा स्वरूपानुसंधान, हेची भक्ती हेची ज्ञान, तेने तुतोनी कर्मबंधन परम समाधान प्राप्त होय. क्लेशरहित संतोषी जीवन, प्रयाण काली सोहम स्मरण, घडो आवडी परमार्थ चिंतन, आशीर्वचन तुम्हासी हे. अशा प्रकारचं हे पत्र आहे. स्वरूपानंद असं म्हणतात की साधनाच्या बाबत, साधन करण्याच्या बाबत अतिशय तत्पर असलं पाहिजे. तत्पर म्हणजे नेहमी तयार. संकटी न संडावा धीर, विशेष करून संकटाच्या वेळेला धीर न सोडता, तेव्हा देखील साधनेच्या बाबत तत्परच असावं. तो परमात्माच मी आहे, मी देह मन बुद्धी नाही, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. अशा सोहम स्मरणामध्ये वारंवार राहावं आणि त्या योगाने आपली अंतरशुद्धी घडावी, आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं. अंतःकरण पंचक शुद्ध व्हावं, निजांतर म्हणजे अंतःकरण, मन बुद्धी चित्त या गोष्टी चोखाळाव्यात म्हणजे शुद्ध कराव्यात, तोच मी आहे. अशा प्रकारच्या स्मरणाने, वारंवार केलेल्या स्मरणाने, सोहम भजनाच्या ठिकाणी तन्मय असावं. भजन म्हणजे एकरूपता, तो परमात्माच मी आहे अशा प्रकारच्या अनुसंधानाने, आलंबनाने एकरूप होऊन जावं. हे आलंबन धरणारा जो आहे तो, आणि आलंबनाचा विषय म्हणजे परमात्मा, ज्ञाता आणि ज्ञेय, हे एकवटून सोहम भजन करावं. सोहम भजन करत असताना असं होण्याची शक्यता असते की आपण तिसरीकडे असतो आणि व्यर्थ प्रयत्न करत असतो. तो मी आहे, तो मी आहे अशा प्रकारचा भाव धरण्याचा, ते जमत नाही. त्याला हडेल हप्पी म्हणतात. त्याच्याऐवजी ज्ञाता जो आहे किंवा ध्याता जो आहे तो, आणि जे ध्येय आहे ते किंवा ज्ञेय आहे ते मुळातच एक आहे, अशी सतत भावना ठेवूनच सोहम भजन करावं. त्या भावनेपासून कदापि दूर जाऊ नये. असं जेव्हा होईल तेव्हा आत्मसुखाचा प्रत्यय येतो. इंद्रियातीत असं आत्मसुख प्राप्त होतं असं स्वरूपानंद म्हणतात. त्यानंतर ध्यानाला बसावं. ध्यानामध्ये साक्षीत्व राखावं. अति अलिप्त असावं. वृत्तींच्या बाबत अतिशय अलिप्त, विचारांच्या बाबत अत्यंत अलिप्त. म्हणजे विचार उठताहेत त्या विचारांपासून मी वेगळा आहे, याला विचारांपासून अलिप्तत्व असं म्हणतात. माझ्या अधिष्ठानावर विचार उठतात, मी विचाराशी एकरूप होणार नाही. अशा अभ्यासाला साक्षीत्वाचा अभ्यास असं म्हणतात. साक्षीत्वाने अशा प्रकारे वृत्तींकडे वेगळेपणाने पाहत राहावं, तेव्हा वृत्ती आयडेंटिफाय व्हायला सुरुवात होते. ओळखायला आपण सुरुवात करतो, आपण तर वृत्ती नाही, आपण वृत्तींकडे वेगळेपणाने पाहणारे आहोत. आणि मग एखादा विचार उठला, तो स्फुरण रूपाने उठतो, शब्द रूप धारण करतो. या वृत्तीला वेगळेपणाने जर पाहता आलं तर या वृत्तीचं स्फुरण लक्षात येतं. असं लक्षात येतं की या वृत्तीचं स्फुरण हे अंतर्यामी आहे. वृत्ती बाहेरच्या विषयाशी संबंधित असली तरी देखील वृत्तीचं स्फुरण आतूनच निर्माण होतं. मित्राशी गप्पा मारायला जाव्यात असं वाटलं, मित्र बाहेर आहे पण स्फुरण आतून येत आहे, अंतरातून येत आहे. आणि मग मित्र आठवतो, त्याच्याशी त्याच्या घरी गेलो, बोलणं चालणं केलं, गप्पा मारल्या. अशा प्रकारे वृत्ती बहिर्गामी झाली. पण वृत्तीकडे साक्षीत्वाने अथवा वेगळेपणाने पाहिल्यामुळं वृत्तीचं स्फुरण लक्षात येतं. वृत्ती लक्षात येते, वृत्तीचं स्फुरण लक्षात येतं, ते आपल्यामधूनच निर्माण होते आहे हे समजतं. असा अति अलिप्तपणा ठेवून वृत्तींचं स्फुरण निहाळत असताना वृत्ती अंतरातून उठते हे लक्षात यायला सुरुवात होते. वृत्ती अंतरातून उठते हे जसं लक्षात येतं, तसं वृत्ती मनापाशी किंवा बुद्धीपाशी किंवा अहंतेच्या योगाने उठली असं समजतं. ती वृत्ती कुठल्या तरी इंद्रियाशी संबंधितही कधी असते. हे सर्व इंद्रियासह वर्तमान मन बुद्धी आणि अहंपण, जिथून वृत्ती उठते स्फुरण रूपानी, ते सर्व आत्मारामाच्या ठिकाणी समर्पित करावं असं स्वरूपानंद म्हणतात. खूप सूक्ष्म आहे, अभ्यास करता येण्यासारखं आहे, अवघड नाहीये. वृत्तीचं स्फुरण हे आत्मारामामधून उठतं, त्यामुळं ते स्फुरण परत जिथून उठलं तिथं समर्पित केलं. असं जेव्हा होतं तेव्हा निज निवांतपण, आपल्यापाशीच असणारा निवांत, शांत, तृप्त असा भाव लक्षात यायला सुरुवात होते. सर्वेंद्रियासह वर्तमान मन बुद्धी आणि अहमपण आत्मारामी समर्पून निज निवांतपण उपभोगावे. हे करत असताना ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती प्रकाश रूपाने म्हणजे विचार रूपाने, प्रकाश आणि विचार हे काही फार एकमेकांपासून वेगळे नाहीत, पण कधी कधी ध्यानामध्ये दृश्य दिसतं किंवा प्रकाश दिसतो त्या वृत्तीच असतात, अथवा कधी नाद ऐकू येतो. नुकत्याच सासरी गेलेल्या मुलीला अगदी आपल्या आईचा आवाजच कानात ऐकू आला. का ऐकू आला? वृत्ती इतकी प्रबळ झाली, आईचं प्रेम इतकं दाटून आलं की जणू आईचा आवाजच कानावर आला, हाक मारती असा. हे अगदी स्थूल मानाने मी सांगतोय, ध्यानात सूक्ष्म रीतीने प्रकाश दर्शन होत असत, नादश्रवण देखील होत असत. इथपर्यंत नादश्रवण प्रकाश दर्शन येथे श्रोता द्रष्टा कोण? काय ऐकू आलं हे महत्वाचं नाही, काय दिसलं हे महत्वाचं नाही, कोणी ऐकलं हे महत्वाचं, कोणी पाहिलं हे महत्वाचं. त्याचा श्रोता कोण, द्रष्टा कोण? ध्यानाला बसलेलो आहोत, परगावी आहोत, आईचा आवाज येणं शक्य नाही. ध्यानाला बसलेले आहोत, आपल्या घरी आहोत, पांडुरंगाचे चरण दिसत आहेत, ठीक आहे, दर्शन झालं, याचा द्रष्टा कोण? गोड आवाज ऐकू आला ज्ञानोबांचा असावा असा, याचा श्रोता कोण? वृत्ती सूक्ष्म झाल्या की ही करामत घडण्याची शक्यता असते, कधी कधी घडते, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं स्वरूपानंद म्हणतात. याचा श्रोता आणि द्रष्टा मुळात मी आत्मरूप आहे हेच जास्त महत्वाचं आहे. तो आत्माची मी हे ओळखून तदनुसंधान राखावे, आत्म्याचंच अनुसंधान राखावं. काय दिसलं, काय ऐकू आलं याच्याकडे दुर्लक्ष करावं, पाठीतून सळसळ झाली काहीतरी वर गेल्यासारखं सोडून द्यावं. हे कोणाला समजलं? ज्याला समजलं तो मी आत्मरूप आहे. काहीतरी गोल फिरल्यासारखं वाटलं, आपण त्याच्यात नाहीसे होतोय असं वाटलं, नाहीसा होऊन जा आणि ते संपूर्णतः दृश्य नको, ध्यानामध्ये त्याचं चिंतन नको. आपण अतिशय हलके झालो, वजनच नाही असं झालं, सोडून दे शरीराची गोष्ट आहे. ज्याला समजलं ना तो आत्मा आहे, तो त्याचं अनुसंधान राख. काय होतं आहे भौतिक दृष्ट्या ते दूर सार असं त्यांना सांगायचंय. हे अनुभव नाहीत, या अनुभवांना महत्व देऊ नकोस. नादश्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण? तो आत्माची मी हे ओळखून तदनुसंधान राखावे, त्या आत्म्याचं अनुसंधान राखत जावं. अशा प्रकारे हा ध्यानाचा अभ्यास. ते असं म्हणतात की सदा स्वरूपानुसंधान, अशा प्रकारे आत्म्याचंच अनुसंधान. वृत्ती उठली, स्फुरणाकडे लक्ष गेलं, वृत्तीकडे नाही. ते स्फुरण मन बुद्धी अहमपण अथवा इंद्रियांच्या ठिकाणाहून उठलं, आत्मारामाच्या ठिकाणी समर्पित केलं, निज निवांतपण अनुभवलं. काही अनुभवासारखं झालं, नादश्रवण प्रकाश दर्शन इत्यादी, त्याचा श्रोता कोण द्रष्टा कोण, मला अनुभव आला, मी आत्मरूप असं लक्षात घेतलं, अशा अंतर्यामी नेणाऱ्या साधनेमुळं सदा सर्व काळ स्वरूपाच्या ठिकाणी राहता येतं असं स्वरूपानंद म्हणतात. सदा स्वरूपानुसंधान, अशा प्रकारे स्वरूपाच्या ठिकाणी सदा सर्व काळ राहणं हे की भक्ती. भक्ती म्हणजे वेगळी काही नाही, विभक्तता जिथं नाही तिथं भक्ती आहे. हे की भक्ती, हे की ज्ञान, आणि ज्ञानाचं स्वरूप देखील हे एवढंच आहे. तेने तुटवणी कर्मबंधन, यामुळे देह संबंध तुटतो त्यामुळे कर्मबंध तुटतो. परम समाधान प्राप्त होय, यामुळे परम समाधान मिळत. हा अभ्यास ध्यानातून उठल्यावरही करावा असं स्वरूपानंद सांगतात. चालता बोलता हिंडता फिरता लिहिता वाचिता खाता जेविता नाना सुख दुःख भोग भोगिता निजात्म सत्ता आठवावी. नंतर खाण्याचा प्रसंग येईल, चालण्याचा बोलण्याचा, सर्व प्रकारचे प्रसंग येतील, तेव्हा निजात्म सत्ता आठवत राहावी, आत्म्यामध्येच राहावं. ध्यानात देखील हे प्रसंग येतात ना वृत्ती रूपाने, चालता बोलता हिंडता फिरता हे सगळं ध्यानातही करत असतो. तेव्हा जशी निजात्म सत्ता आठवायची, तसं मग नंतर प्रत्यक्षत स्थूल मानाने चालता बोलता हिंडता फिरता खाता जेविता लिहिता वाचिता नाना सुख दुःख भोग भोगिता, जे सूक्ष्मपणे ध्यानात करायचं ते नंतर व्यवहारातही करायचं. सुख आणि दुःख वेगळेपणाने जरा पाहायचं, निजात्म सत्ता आठवायची, असा उपाय, अशी युक्ती व्यवहारात देखील करावी असं ते सांगतात. त्यामुळं काय होतं, क्लेशरहित संतोषी जीवन, जीवनात संतोष निर्माण होतो, सर्व प्रकारचे क्लेश नाहीसे होतात. प्रयाणकाली सोहम स्मरण, एवढंच नव्हे तर असं जीवन सातत्याने जगत जेव्हा प्रयाण काल येईल तेव्हा देखील तो परमात्माच मी आहे असं स्मरण टिकून राहील. घडो आवडी परमार्थ चिंतन, हे जे घडो आहे ते प्रयाणकाली सोहम स्मरण घडो. दंड अलीकडे पडला काव्य असल्यामुळं आवडी परमार्थ चिंतन, अत्यंत आवडीनी अशा प्रकारे परमार्थ चिंतन करत राहावं. आशीर्वचन तुम्हासी हे, असं तुम्हाला, असा तुम्हाला आशीर्वाद मी देतो असं स्वरूपानंद म्हणतात. समजलं तुम्हाला काय नक्की स्वरूपानंदांना सांगायचंय हे लक्षात घेऊन कधीतरी अनुषंगिक प्रयोग म्हणून अशी साधना करता येणं शक्य आहे. आपण आता करून पाहणार आहोत. आपण सर्वजण डोळे मिटून शांत बसलेले आहोत. पूर्ण पूर्ण शांत होऊ. सगळी इंद्रियांची कसमस मोडून पडली पाहिजे. डोळ्याला पाहण्याची काही इच्छा नाही या क्षणाला, पायाला चालण्याची नाही, हाताला कुठलंही काम करण्याची या क्षणाला इच्छा नाही. कर्तव्य रूपाने आता काहीच समोर नाही, शांत आहोत. मनोमन सद्गुरूंचं स्मरण करू. सद्गुरूंना वंदन करू. सद्गुरूंच्या समक्ष साधना करू. एक दोन तीन मिनिट आपण संकल्पपूर्वक चिंतन करणार आहोत. कोणतं चिंतन? सर्व प्रकारच्या संकटांची कल्पना करा आणि ती आपल्यावर कोसळत आहेत अशी कल्पना करा. तरी साधना मी तत्परतेने करेन, मी धीर गमावणार नाही असं चिंतन आपल्याला करायचंय. अगदी अधिभौतिक संकटांसह सर्व संकट, जसं भूकंप अग्नीत सापडणं असो, पर्जन्यात सापडणं असो, तिथपासून देहाला होणारे क्लेश आजारपण, नाना प्रकारच्या सांसारिक चिंता काळजा संकट, कल्पना तुम्हाला येईल करता. असं कोणतंही संकट कोसळलं तरी मी साधनेच्या ठिकाणी तत्पर असेल. साधना सोडणार नाही. साधनेला माझ्या जीवनात सर्वोच्च स्थान असेल. मी साधनेच्या बाबत कशाही परिस्थितीत तत्परच असेल. संकटांना तोंड देईन. साधना ही करेन. संकटात काय व्हायचं असेल ते होऊ देत साधने तत्पर असेल. या साधनेमध्ये मुख्यतः सोहम स्मरण सोहम भजन सोहम ध्यान याचा समावेश आहे. प्रथम तो परमात्माच मी असं एक 3-4 मिनिट स्मरण आपण करणार आहोत. सोहम स्मरण आपण देह मन बुद्धी नाही, देह मन बुद्धीच्या बुडाशी असणार निर्गुण म्हणजे अविनाशी निराकार आकार रहित अव्यक्त इंद्रियांना ज्याची व्यक्तता नाही असं अचिंत्य चिंतनाच्या पलीकडच केवळ अस्तित्व रूप सत असं माझं स्वरूप आहे. मी सत ब्रह्म आहे. करा चिंतन. हे सत स्वरूप केवळ अस्तित्व हे ज्ञानमय आहे, चैतन्य मात्र आहे. हे चैतन्य ब्रह्म किंवा चित ब्रह्म देखील आहे. सत आणि चित एकाच वस्तूचे गुण आहेत. चिंतन करू. चित ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे. आनंद ब्रह्म मी आहे. सच्चित आनंद परमात्मा मी आहे. तोच मी आहे. मी देह मन बुद्धी नाही. मी शांत ब्रह्म आहे. शांती ब्रह्म आहे. निर्गुण अविनाशी सत चैतन्य जाणीव रूप चित आनंद प्रेम शांत स्वरूप मी आहे, तो परमात्माच मी आहे। मी देह मन बुद्धी नाही, संकट देह मन बुद्धीला, मी त्यापेक्षा वेगळा। सत चित आनंद प्रेम शांत रूप परमात्माच मी, सोहम तो परमात्माच मी। सोहम तो परमात्माच मी, सच्चित आनंद स्वरूप सच्चित आनंद स्वरूप परमात्माच मी। अशा विचाराच्या अधिष्ठानावर श्वासाकडे लक्ष द्या, सहज चाललेल्या श्वासाकडे। आपण सच्चिदानंद परमात्मा आणि श्वासाकडे लक्ष। आपण सच्चिदानंद परमात्मा हा भाव, सोहम भाव आणि श्वासाकडे लक्ष। आपण सच्चिदानंद परमात्मा हा अधिष्ठान भूत भाव आणि श्वास घेताना सोहम शब्द आठवत आहेत। श्वास घेताना सो, सोडताना हम। आता ती केवळ कवायत नाहीये, बुडाशी परमात्म स्वरूप आपण असा भाव आहे। सोहम शब्दाचं आलंबन आहे श्वासाबरोबर 2-3 मिनिटं। एकही श्वास वाया जाऊ देऊ नका, पूर्ण लक्ष। अधिष्ठानभूत सोहम विचार भाव सोहम शब्दाचं सहज श्वासावर आलंबन। तुमचा नेहमीचा श्वास असल्यामुळे तो छोटा आहे, दीर्घ नाहीये. तुमच्या कंठापासून आज्ञाचक्रापर्यंत जातो अशी भावना करून बघा. श्वास घेताना असो सोडताना आपण सच्चिदानंद परमात्मा आहोत अशी धारणा. कंठापासून आज्ञाचक्रापर्यंत श्वास घेताना असो सोडताना सहश्वास. अंतरश्वास हृदयापासून आज्ञाचक्रापर्यंत लक्ष द्या. श्वास घेताना सो सोडताना हा श्वास किंचित दीर्घ होईल. नाभिस्थानापासून आज्ञाचक्रापर्यंत लक्ष द्या. थोडा दीर्घ घेईल अजून. अंतरश्वास अंतरपवन. श्वास घेतल्यावर किंचित काळ रोधून धरा. परमात्मा भावनेमध्ये राहा आणि हम म्हणत सोडा. आता तुम्हाला एक युक्ती करायची आहे. नाभिस्थानापासून आज्ञाचक्रापर्यंत श्वास न्या, किंचित थांबा आणि पुढच्या टप्प्यात आज्ञाचक्रापासून तो ब्रह्मरंध्रापर्यंत तसाच वर न्या. थांबा, थांबूनच राहा. श्वास नैसर्गिक गतीने सुटायचा तेव्हा सुटेल. त्या ठिकाणी निर्गुण निराकार अव्यक्त अविनाशी चैतन्य रूप परमात्म्याशी तुम्ही एक रूपता साधून थांबून राहा ब्रह्मरंध्रापाशी. टाळूच्या खालच्या भागात चिदाकाशात आणि काहीच करू नका. तिथं ब्रह्मभावने थांबा. आता तिथे शब्दाचंही स्मरण नको, सोहम स्मरणही नको. त्याच्याऐवजी सहज परमात्म्याशी एकरूपतेचा भाव आहे. शब्दरहित विचाररहित भाव. श्वासाकडे पूर्ण दुर्लक्ष. परमात्मा भावाला सोडूच नका. क्षणामागून क्षण तसेच या स्थितीत एखादा अवांतर विचार सहज कोणाच्या ठिकाणी उठू शकेल असा जर उठला नाही तर प्रश्नच नाही. तुम्ही ब्रह्मस्थितीतच आहात. पण वृत्ती जर उठली तर त्याचं स्फुरण कुठून आहे? कोणती वृत्ती उठली याला महत्व नाही. तिच्या माग तर जायचंच नाहीये. या वृत्तीच स्फुरण झालं कुठून? एकतर इंद्रियजन्य स्मृती किंवा मन किंवा बुद्धी किंवा अहंता. हे मन बुद्धी इंद्रिय अथवा अहंता आत्मारामाच्या ठिकाणी मूळ स्फुरण वृत्तींच आत्मारामाच्या ठिकाणी समर्पित करायचं. वृत्ती पुढे जाऊ द्यायची नाही, मागे आणायची नाही, शिकायची. मनासहित बुद्धीसहित इंद्रिय भावासहित स्फुरणच परमात्मा भावनेमध्ये लोप करायचं, लोप पाहू द्यायचा. हा अभ्यास करत राहा. वृत्ती पाहू नका, वृत्तीचं स्फुरण लक्षात घ्या, ते आत्मा रामाच्या ठिकाणी समर्पित करा. समर्पित होत आहे अशी भावना करा, परत निष्ठरंग सच्चिदानंदाशी समरस चिदाकर्षण. विचाराचा द्रष्टा तत्वतः आत्मा, कोणता विचार आहे हे महत्वाचं नाही, द्रष्टा आत्मरूप होऊन राहू देत. आणि आत्मभावनेमध्ये स्थिर वृत्ती तुम्हाला स्वरूप स्थिती पासून दूर नेऊ शकत नाही, कारण वृत्तीच्या स्फुरणाला तुम्ही पकडता ते स्फुरण आत्मा रामाच्या ठिकाणी समर्पित होत. विचाराकडे दुर्लक्ष करताय, विचाराचा जो द्रष्टा आहे तो आत्मा आहे असं लक्षात घेत आहे. हे समजल्याबरोबर तुम्ही स्वरूपाच्या अनुसंधानाशी कायम राहता. या स्वरूपाचं अनुसंधान हीच भक्ती आहे. इथं तुम्ही आत्मस्वरूपाशी विभक्त नाहीच आहात, हेच ज्ञान आहे, कारण तुम्ही निर्गुण अर्थात निराकार अव्यक्त अचिंत्य सत्त चैतन्य रूप जाणीव रूप चित्त आनंद शांतीशी ज्ञानाशी तदाकार झालेले आहात. जो कर्म करतो त्या देहापासून तर तुम्ही फार दूर आहात या क्षणाला, त्यामुळे कर्मबंधन ही नाही. परम समाधानाच्या स्थितीमध्ये आहात. क्लेश रहित संतोषी जीवन प्रयाण काली सोहम स्मरण घडो आवडी परमार्थ चिंतन आशीर्वचन तुम्हासी हे, अशा प्रकारचा आशीर्वाद स्वरूपानंद या साधने अंती आपल्याला देत आहेत. दोन तीन दीर्घ श्वास सोडून एखादा सोहमचा श्वास घेऊन अर्धा मिनिट ध्यानाला परत बसू आणि मग डोळे उघडायला हरकत नाही. आठ 25 ला आपण सुरुवात केली माझ्या कल्पनेप्रमाणे. 35 मिनिट कशी गेली, एखादी चुटकी वाजवावी तशी. मध्ये काळ नावाचा कोणता प्रकारच नाही. हे वृत्तीचं वैशिष्ट्य आहे. कल्पनेचे एक बरे जे मोहरविताची मोहरे स्वरूपी घालता भरे निर्विकल्पी, असं समर्थ म्हणतात. स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती जर रममाण झाली तर सगळा विसर पडतो. देहाचा विसर पडतो, जगताचा विसर पडतो, काळाचा विसर पडतो, वेळेचा विसर पडतो. विचारामुळे आपण किती दुःख वागवत असतो हे निर्विचार झाल्याशिवाय समजत नाही. विचार हेच दुःखाला आणि अडचणीला कारण आहे. आपल्या प्रत्येकाची बाह्य परिस्थिती जर कोणती रुखरुख चिंता आपल्याला असेल तर तशीच असताना केवळ विचाररहित झाल्यामुळे चिंताही संपल्या. आता विचारावर जे अडचणींवर जो उपाय आहे तो उपाय देखील शांत चित्ताने करता येऊ शकतो. अशांत चित्त काय उपाय करणार. म्हणून अशा शांत चित्ताने सकाळी उठल्यावर ध्यान करावं, रात्री झोपायच्या आधी अथवा संध्याकाळी परत ध्यान करावं. अधिकाधिक शांत चित्ताने सर्व जीवन जगावं. जी काही शक्ती बुद्धी भगवंतांनी दिली आहे त्या शक्ती बुद्धीने आपण आपले प्रश्न सोडवावेत, सोडवायचा प्रयत्न करावा. जे सुटणार नाही ते इथं निमून टाकावं, संपलं. अशा अशा प्रकारचं एक उत्तम सुखी जीवनाचा महामंत्र अक्षरशः संतांनी आपल्याला दिला, आपल्या हातात ठेवला. तुमच्यासारखे करणारे श्रोते भेटले म्हणून हे सांगू तरी शकतो, नाहीतर हे कोणाला सांगणार. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.